नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. 21व्या शतकाच्यो गरजो पुराय करपाक सरकार देशाच्या शिक्षण वेवस्थेचे आधुनिकीकरण करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवाठ्यात जागतिक दर्जाचे गिन्यान हाडटा अशें तांणी सांगले. आयज नवी दिल्लीत भारत मंडपमात सरकार शिक्षणीक संस्था उद्देग आनी नव उत्पादक फुडाऱ्यांच्या युग्म कॉन्क्लेवात ते उलयताले. देशाचे भविष्य तांच्या तरणाट्यांचेर अवलंबून आसता, म्हणूनच तांकां भारताच्या उज्ज्वल फुडारा खातीर तयार करप अत्यंत म्हत्वाचें आसा हाचेर तांणी उजवाड घालो. नवीन शिक्षण धोरण देशात परिवर्तन घडोवन हाडटा अशें प्रधानमंत्र्यांनी नमूद केलें. प्रतिभा, सभाव आनी तंत्रज्ञान ही त्रिमुर्ती भारताचो फुडार बदलतले अशें तांणी म्हळां. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज ग्रीक परराष्ट्र मंत्री जॉर्ज गॅरापॅट्रिटीस हांचे वांगडा पहलगाम दहशतवादी हल्ल्याविशीं चर्चा केली. डॉ एस जयशंकर हांणी म्हळें की सीमापार दहशतवादा आड ग्रीसाची कडक भुमिका कौतुकास्पद आसा. दोनूय देशांची धोरणात्मक भागीदारी आपल्या संबंधांची खोली दर्शयता अशें तांणी मुखार म्हळां. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वक्तव्यावेल्यान भाजपान काँग्रेसीचेर टिका केल्या. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचेर संसदेचे विशेष अधिवेशन आपोवपाची मागणी करपी काँग्रेसीचेर भाजपान टिका केली. पक्षाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला हांणी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक सांगले की काँग्रेसीचे प्रमुख मल्लिकार्जून खरगे हांणी दहशतवादी हल्ल्याचेर काँग्रेसीचो सामुहीक थाराव कितें ते पयली सांगचे. सर्वपक्षीय बसकेंत तांणी म्हळें की काँग्रेस म्हणटा ते सरकारा वांगडा आसात आनी कठोर कारवाय जावपाक जाय, तर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हांणी पाकिस्ताना आड कसलीच कारवाय जावची न्हय अशें नमूद केलां. तांणी मुखार आरोप केलो की कांय काँग्रेस फुडाऱ्यांनी पाकिस्ताना वेल्यान भारताचेर दोश धुकलपाचो प्रयत्न केला. भाजपाचे आनीक एक प्रवक्ते प्रदीप भंडारी हांणी काँग्रेसीचेर पाकिस्ताना कडच्यान आदेश घेतिल्ल्याचो आरोप केला. तांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वा खाला भारत पाकिस्तान मदल्या दहशतवादाच्या सूत्रधारांक योग्य जाप दितले. काँग्रेसीन तांच्या सोशल मिडिया हँडलाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक लक्ष्य करत शेअर केल्ल्या एका फोटोचेर भाजपान तीव्र प्रतिक्रिया उक्तायल्या. आयज नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया हांणी आरोप केलो की पहलगाम दहशतवादी हल्ल्या उपरांतच्या ह्या म्हत्वाच्या काळांत काँग्रेस अशा पोस्टावरवी देशाक कमकुवत करपाचो प्रयत्न करता आनी काँग्रेस पाकिस्तानाक संदेश दिता की ते इस्लामाबादा वांगडा आसा असोय तांणी आरोप केलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत नैऋत्य राजस्थान आनी अस्तंत हिमालयाच्या वाठारांत उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास काडला. आयएमडीच्या म्हणण्या प्रमाण 1 मे सावन राष्ट्र राजधानी सयत देशाच्या वायव्य भागातल्या मळावेल्यान हळुवार पावस, गडगड आनी धुल्ल वादळ येवं येता. आकाशवाणी कडेन उलयताना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आर के जेनामानी हांणी सांगले की फुडल्या 2 ते 3 दिसांत ओडिशा, गंगे, पश्चिम बंगाल आनी झारखंडात मध्यम ते तीव्र वादळाचो नारिंगी शिटकावणी दिल्या. बँकॉकात जाल्ल्या पात्रताय सर्तीच्या सुपर राऊंड टप्प्यात थायलंडाक 6-5 अशी हार घालून भारतीय बायलांच्या बेसबॉल पंगडान आशियाई कप 2025 खातीर पात्रताय मेळयल्या. आयपीएल T20 क्रिकेटात काल राती जयपूरच्या सवाय मानसिंग स्टेडियमाचेर वैभव सूर्यवंशीच्या इतिहासिक शतक आनी यशस्वी जयस्वालाच्या अपराजित 70 धावण्यांनी राजस्थान रॉयल्सान गुजरात टायटन्साचेर 8 विकेटींनी जैत मेळयले. 38 बॉलांनी 101 धावण्यो करपी वैभव सूर्यवंशीक मॅन ऑफ द मॅच म्हणून जाहीर केलो. सूर्यवंशी 101 धावण्यो काढून सर्तीच्या इतिहासातलो सगळ्यात तरणाटो शतक मारपी थारला. स्वातंत्र्य दीस सुवाळो 2025 एक भाग म्हणून तरुण आनी जनतेमदी देशभक्तीची भावना निर्माण करपाक संरक्षण मंत्रालय 1 ते 15 मे 2025 मजगती mygo.inच्या जोडपालवान ज्ञानपथावेल्या रचनेची रचनेखातीर सर्त आयोजित करता. सहभागिनी 2025 स्वातंत्र्य दीस सुवाळ्यात दिल्ली लाल किल्ल्याचेर ज्ञानपीठ डिझायन, एनसीसी कॅडेट्स, एनसीसी स्वयंसेवक, शालेय भुरग्यांनी तयार केल्ल्या रचनेसयत डिझायन वा रेखाचित्रां काडची. फाटल्या 3 वर्सांच्या स्वातंत्र्य दीस सुवाळ्यांतले ज्ञानपट डिझायन संदर्भा खातीर दिल्यात. पयल्या 3 प्रवेशिकांक प्रत्येकी 10,000 रुपयांची 3 रोख बक्षिसां आसात. पयल्या 250 सहभागीक 1 साथीदारासयत लाल किल्लो दिल्लीत 2025 स्वातंत्र्य दीस सुवाळ्यांत वांटेकार जावपाक ई दिक्षा दितले. स्पर्धेतल्या सहभागीक माय गोव वरवीं ऑनलायन जनरेट केल्ले सहभाग प्रमाणपत्र दितले. अटी अश्यो आसात, स्पर्धेत सहभागी जावपा खातीर भारतीय नागरीक आसूंक जाय, एक व्यक्ती फक्त एकदाच सहभागी जावंक शकता. पयल्या 3 सहभागींक प्रत्येकी 10,000 रुपयांचे रोख इनाम दितले. दिल्लीत लाल किल्ल्याचेर स्वातंत्र्य दीस सुवाळो 2025 पळोवपाक 250 सहभागींक 1 सोपत्यासयत ई निमंत्रण जारी करतले. केंद्रीय नवीन आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां की ग्रीन हायड्रोजन हे फुडारांतले इंधन आसा आनी तांणी सुक्ष्म लघु आनी मध्यम उद्देगांक ग्रीन हायड्रोजनाच्या उत्पादनांत तंत्रज्ञान विकासा खातीर सहकार्य करपाचें आवाहन केलें. आयज नवी दिल्लीत एमएसएमई खातीर राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन संदीवेल्या कार्यशाळेचे उक्तावण करतना जोशी हांणी म्हळें की एमएसएमईत उत्पादन अभियांत्रिकी आनी भारताक अक्षय उर्जेकडे सक्षम करपी नवीन तांत्रीक कल्पना खातीर म्हत्वपूर्ण फाटबळाची ताकद आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.